nz/randerana.
Sur suya, ubs
பாசம் கொங்கணி ஹசுராணி ஓரி சாஞ்சான் சோப்பிள்ளி பாசம் கொங்கணி கொங்கு சதாசு மோதி
हाँ नीट अपिंटो या सुशेगा दनपरा हंगा सर मुझे संगे आसात हेक्टर फुटादो चेस्टर लोबो काल चकड़ीची रूस सांगची किते ती बारी रुचिक सकाळी पेजे संगाता या चपाते संगाता ती कड़ी आनी की बोरी लागता पोट भरता आनी मोनाक उल्लास दिता तशेंच आमच्या जिणेंत घडिल्ल्यो थोडी घडणां या संगती या अनुभव उगडास काडटना आमची मोना खुशी जातात आनी काळजान संतोश भोगता. नमस्कार आनी देव बरो दीस दिवं तुका चेस्टर आनी हेक्टर.
थँक्यू नेता. नमस्कार आनी देव बरो दीस दिवं तुमकां सर्व
आयकतलें.
आयकतलें.
नमस्कार. देव बरो दी दनपार दी तुमकां सर्व आयकतल्यांक आयची कालची कडी.
आता मुझी एक मोटव्यान इंट्रोडक्शन करचें म्हूण सांगल्यार हांव कुलशेकर कल्पनेंत वोट जाल्ली पूण हांव जल्मारली सेकुंद्राबादांत म्हजो डॅडी आर्मेंत आसलो पूण हांव 3 वर्सांच्या प्रायर आसतना आमच्या डॅडीक मुस्तुपुटी ट्रान्सफर जातालें म्हणून मम्मी मागीर गांवांत येवन सेटल जाली. म्हाका दोग भाव आसात आनी हांव एकच भयण. म्हजे शिकप सेक्रेट हार्टसांत प्रायमरी जाल्ले. सेंट एन्सांत हांवें हायस्कूल केले. सेंट एग्नेसांत फस्ट पीयूसी आनी सेकेंड पीयूसी आनी रोशनींत बीए आनी एमएसडब्ल्यू. गांव सोडून आतां 30 वर्सां जालीं पूण गांवचो उडास काडटना आतांय मोतीक उल्लास भोगता. गांवचे ते आंबे फोणस ल्हानपणार खेळिले ते खेळ कुट्टी दोणणे मारामांगा आनी जिबली आनी कळले पुरा खेळ खेळ्ळ्यात आमी. मारनेमीच्या वेसा फाटल्यान धांवचे रजेंत बोंटवळ आमच्या वडली मायंगार गम्मात मारले पुरा उडास काडटना मोतीक वर्त संतोश भोगता. आता हेक्टर तुजे विशयन सांगचे जाल्यार
उडपी तालुक्याच्या एक ल्हानशा गाव अवराल मटी तावन म्हजे घर शांबवी न्हय देगेन घराच्या तेनका न्हय बडगा रान आनी गुडे मुडला शेताची बाटा आनी नारलाचे तोटा न्हयत भरपूर माशली आनी न्हयत आनी रानांत आनी गुड्यार जुदाळी आनी जनवरां. आमी 5 भाव आनी 2 भयणी. हांव 2 वर्सां आसतना म्हजो पांय अंतरलो. म्हजी मायन आमकां सांबाळ्ळें. आमचो गांव एक ल्हान गांव आनी एग्रीकल्चर शेतकरी आमी. गांव सोडून जाले वर्सां 50 पूण आजी उडास येता ते कुसबरी दीस आमची पुकरेपणां गांवकारांचे दोरां मायचे मार आज उडास येतना हसूंक जाता आनी मस्त संतोश भोगता.
आनी रानांतले वाघ कोले
कोले
आनी जीवदाळ सद्दां घरा येताली.
ते सैर
आपण आसतात.
आपण आसतात
सदांचे सैर.
सदांचे
सैर. तुजे विशयान
हांव वासलेन मँगलोर टाउन आमची म्हजो पप्पा वकील आसलो आनी म्हजी आवय घरच काम आसतली. आमच्या घरांत आमची व्हडली मांय आसली. आमकां सगळ्यांक व्हडली मांयन व्हड केल्ले. आमची आमी 4 जाण भाऊ आनी 2 भयणी. म्हजे 2 व्हडले भाऊ आनी हांव तिसरो. आमी इस्कॉलाक येताना वट्टू इस्कॉलाक येताल्या. आमची इस्कॉल सेंट एलॉयशियस कॉलेज आसली आनी थंय जावन आमकां बस वाटेर येताना सगळे वट्टू मेळून आमी सगळे इश्ट वट्टू मेळून एक व्हडलो ग्रुप करून येताले आनी सगळीं फेस्तां आमी सकळ वट्टूक सेलेब्रेट करतल्या. ते क्रिसमस दी दिवाळी दी दी पिरगजीची फेस्त एणमोंती फेस्त हे सगळे फेस्तां आमी वट्टू करून एकवटान ಒಟ್ಟು ಸಕ್ತಾಂಗ್ ಒಟ್ಟು ಕರ್ತಲ್ಲಿ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಕರ್ತಲ್ಲಿ ಆಜ್ ಅವ ಗಾಂವ್ ಸೊಣ್ಣ ಪೊನ್ನಾಸ್ ವರ್ಷ ಅಂದಲ್ಲಿ ಜಲಾರಿ ತ್ಯಾ ಪೊನ್ನಾಸ್ ವರ್ಷ ಅಂತ ತ್ಯಾ ಗಾವನ್ ಕ್ಯಾ ಕಿಚ್ಚಂಗ್ ರಜಾಲ ಮನೋನು ಮಕ ಅನ್ಕಿ ಗೊತ್ತು ನಾಕಿ ತ್ಯಾ ಲಾಸ್ಟ್ ಗೆಲ್ಲೋ ಪಂಚೀಸ್ ವರ್ಷ ಪೈಲೆ ತೆದಳ ಕಾಲಿ ಲಾನ್ ಲಾನ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆ ಮಾತಲ್ಲಿ ಹರಿಯಕ್ಕೆ ಗರ್ ಅಮ್ ಕಂಕರಾಚಾ ಗರ್ಜ ಗರ್ಚಿ ಒಳ್ಕ ಅಸಲಿ ತೇಮ್ ಕಂಕನಡಿ ಜಾವಂದಿ ಉರ್ವಾ ಜಾವಂದಿ ಎಕ್ಕತ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಸಲಿ ವೆನ್ಲಾಗ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಫಾದರ್ ಮುಲ್ಲರ್ ಅಚ್ಚಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಎಕ್ದಮ್ ದಕ್ಕಡಿ ಅಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಪಾಂಚ್ ಬೆಡ್ ಅಸಲಿ ಅಮಿ ಈಸ್ ಕಾಲ ಅಂತ ಎತ್ತಾನ ಕಂಕಿ ಎಕ್ಲು ದಕ್ತೇರ್ ಅಸಲು ತಜ ನಾವು ಮಾಲಿಂಗ ಬಟ್ಟೆ ಅಸಲು ತೊತ್ತು ಎಕ್ಲೋಸ್ ದಕ್ತೇರ್ ತಗ ಸಕ್ಕಡಂಗಡೆ ಗರಾವಸೂನು ಸಕ್ಕಡ ಮತಲಂಗ್ ಬೋಳಂಗ ಅಸಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ತಚಿ ಖಾಲಿ ಎಕ್ಕತ್ ತರಜಿ ಓಕಾತ್ ತೇ ಓಕಾತ್ ಖಾಲಿ ತಮಡೆ ಓಕಾತ್ ತುಕ ಕಿತ್ಲು ತಾಪಾಯ್ಲಾರ ತಚಿ ತಮಡೆ ಅನ್ಕಿ ಅಮ್ಚಿ ಜಾನ್ ಪೋಣಾಚಿ ಉಡಾಸ್ ಅನ್ಕಿ ಯಥಾ ತ್ಯಾ ಉಡಾಸ್ ಅಮಿ ಆಸ್ ಮಿನ್ಸರ್ ಜೀವಿತ ಅಸ
ಹೌ ಹೌ ನೀತಾ ಹೌ ಹೌ ರುಚಿ ಹೌ ಹೌ ಬೊಂಬೈ ಸಲ್ ಮಾರ್ಲು ದಾ ವರ್ಷ ಮೈಮ್ ಗಾಡ್ಲಿ ತೈ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಶಿಕಾಪ್ ಜಾಲೆ ವಿಕ್ಟೋರಿಯಾ ಇಸ್ಕಾಲ ಅಂತ ಅನ್ ಅರ್ಧ ಶಿಕಾಪ್ ದಾ ವರ್ಷ ಬೈಕಲ್ ಅಂತ ತಚ ಉಪರಾಂತ ದಾ ವರ್ಷ ಮಿಂಟ್ ರೋಡ್ ಫೋಟಾಂತ್ ಡ್ಯಾಡಿಚೆ ಜಾಬ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಬರ ಅಲ್ಲಿ ತೆಗು ನಾಮಿ ದಾದಾ ವರ್ಷ ಪೈಲೆ ಮೈಮ್ ಬೈಕಲ್ಲ ಮಗೆ ತಚ ಉಪರಾಂತ್ ಮಿಂಟು ರೋಡ್ ಅರ ಅಲ್ಲಿ ಅಖೇರಿಕೆ ಯೋ ನಮಿ ಸೆಟಲ್ ಜಲ್ಯ ವೆಲೆ ಪಾರ್ಲ ಜೀವಂತ ದಾ ಪಂದ್ರ ವರ್ಷ ಪಣ ಗಾವಾಕ ಅವ್ ರೆಗ್ಯುಲರ್ಲಿ ಎತ್ತಲು ಸೆವೆಂಟಿ ಸೆವೆಂಟಿ ಫೈವ್ ಅಂತ ಮುಜ ಮಾಮಾಚಿ ಏಕ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕಂಪನಿ ಅಲ್ಲಿ ಹರಿಯಕ ಸಮ್ಮರ್ ವೆಕೇಷನ್ ಅಂತ ರಜೆ ಅಂತ ಎತ್ತಲ್ಯ ಅನಿ ಮಕ ಅನಿಕಿ ಕೂಡ ಸಹ ತೂ ಕುಲ್ಶೇಖರ್ಚೆ ಆಮಿ ಸಿಲ್ವರ್ ಗೇಟ್ ರೌತಲ್ಯ ಲಕ್ಷಿಲ ರೌತಲ್ಯ ಓಟ್ಲೆ ತೋಟ ಅಲ್ಲೇ ಮಾಮಾಕ ಮುಸ್ತು ಆಂಬೆ ಪೋನೋಸ ಅಲ್ಲೇ ತ್ಯಾ ಲಾನ್ಪುನಾಚಿ ಮುಸ್ತಿ ತ್ಯಾ ಲಾನ್ಪುನಾಚಿ ಅಮ್ಚಿ ಗಡ ಮುಡಿ ತ್ಯ ಅನಿಕಿ ಮಕ ಉಡಾಸ
ವೈ ಅಮ್ಚಾ ಬುರ್ಗ್ಯಾ ಪುನಾಸ ಉಡಾಸ್ ಕಲ್ಚ ಕಡಿಯ ಬರಿ ರುಚಿಕ್ ಯಾ ಖಾರ್ ಯಾ ತೀಕ್ ಅದ್ಲ ಉಡಾಸ್ ಮೋತಿ ಕೆತಾನ ಸಬಾರ್ ಸಂಕ್ತಿ ಅಮ್ಕ ಸಂತೋಷ ದಿತಾದ್ ಪುನ್ ತೋಡಿಯೋ ಸಂಕ್ತಿ ಅಮ್ಕ ಬೇಜಾರಾಯಿ ಹಡ್ತಾದ್ ಪತ್ಯೋಂಗ್ ಜಾಯ್ನ ಅಮಿ ಕಶೆ ಲಾನ್ ವರ್ಡ್ಸ್ ಜಾವ್ನ ಆತ ಹ್ಯಾ ಅಂಗಸರ್ ವಾವುರ್ ಕರ್ನ ಸಾವ್ ಅಮ್ಚೊ ತೊಡಿಯೋ ಲಾನ್ಪನಚೋ ಖಾಣಿಯೋ ಆತ ಅಮಿ ಉಗಡಾ ಸಾಕಾಡಿಯ ತಾಚ ಪೈಲೆ ಏಕ್ ಸುಂದರ್ ಏಕ್ ಪೌದ ಅಮಿ ಆಯ್ಕೆಯ
ಇಸ್ಕೊಲಾಕ ವೇತಾಲೋ ಗಾರಾಯೆ ತೋಚ್ ಬುರ್ಗ್ಯಾ ಶಿಖ್ಯವತಾಲೋ ಲಿಸಾವ್ ಕುರುನ್ ರೇಬೆ ಕುಯ್ ಶಿಕ್ತಾಲೋ ಅವೈ ಬಾಪಾಯ್ಚೆ ವೆಂಗೆ ಜಿಯೇತಾಲೋ ಮೊಲಾದಿಕ್ತೆ ಮುರ್ಗೆ ಪೋಣ ಆನಿ ಕಾಮ ಕಾಮ್ಯವ ಚೆನಾ ಓಜಾರ ಲಾಕ್ ದಿಲ್ಯಾರ್ ಪಾಸುನ್ ಕೊಂಡ್ ದಿವಚೋ ನಾ ವಕತಾ ಕಿತ್ಲಿಸ್ ಗೆತ್ಲಿ ತೋರ್ ತೆ ಘೋಟ್ ತೋರುಂಗ್ ಜಾವಚೆ ನಾ ವಿಕ್ ತೆ ಗ್ಯೋಂಗ್ ಚಿತ್ಲೆ ಜಾಲ್ಯಾರ ಕುಯಿನ್ಸ್ ಮ್ಯಾವಚೆ ನಾ ದುಕಿ ಕೊಂತಿ ಒಳ್ಕೊನ ಅಸಲು ಆವ್ ಬುರ್ಗು ಆಸ್ತಾಣ ಕುಶಾಲ್ ವಾಳ್ಳು ತ್ಯೋ ದಾಸ್ತಿ ನಾಸ್ತಾಣ ಜಾತಾ ಶಿಕೋಪ್ ತೆ ಚೋಡ ಜಾಲ ಇತ್ಲೆ ಶಿಕೋಪ್ ಖೇಳೋಕ್ ವೇಳ ಮೇಳ ನಾ ಎದೋಸ ಪಟ್ಟೋ ವೀಸ್ ಪಂಚವೀಸ್ ಬುಕ್ ತಾಜೆ ಲಾಗಿ ದೋರುಂಗ್ ಜಾಯ ನಾ ದುಕೋಲ್ ತಾತೋ ಇಸ್ಕೋಲಾ ಕವೇತಾಣ ಇಸ್ಕೋಲಾನ್ ಲಿಸಾವ್ ಕಿತ್ಲೆ ಮೊನಾನ್ ವಚೋ ನಾ ತಿತ್ಲೆ ಖೋಟಾ ಆಮಚ್ಯಾ ಬುರ್ಗ್ಯಾಂಚೆ ನೋಶೀಬ ಫುಟ್ಲೆ ते सगळे लिसाव जायना खेळोकूय वेळ मेळो ना तोरा तांचे भुरगेपण जायत हे कसले भुरगेपणार तांच्या माथ्यार वजे गीतले खुशाल असले ते भुरगेपणादले इस्कॉलाक थान येता चार वरांचेर ट्युशनाक म्हूण वेतात पांच वरांचेर बोरोदगारा येतात ती सात आठ वरांचेर रात दिसतांचे मन फकत लिसांवाचेर तेर्स करूंक वेळ मेळो ना खेळोकूय वेळ मेळो ना खेळोंक कशी वचत जाल्यार लिसांव जायना मोयऱ्याच्या मोयऱ्या येजाम माय पायक पासून सुसेगना या फुडें कसले दीस येत म्हूण देव जाणा आतांची भुरगीं खोरींच हुशार हे सांगची गरज ना आमचे तें सुख ह्या भुरग्यांक मेवचे ना भुरगेपण भुरगेपण आतांच्या भुरग्यांक मेवचे ना आमी भोगला तें भुरगेपण 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 खुशाल बोरीत आसले आमचे आदले भुरगेपण
तुम्ही ऐकतात आयच्या सुशेगा दनपार प्रोग्रामार नीताक चेस्टराक आणि हेक्टराक त्यांच्या कालच्या कडये विषयी. हेक्टर तू मुलकीसो आणि तुझ्या तू म्हणालोय तुझ्या गावांत रोड नातले लाईट नातले एका सायडीन नये आली दुसऱ्या सायडीन जनवरां आणि जीवदाळी आल्यो ताच्या विशयी आमकां इल्ले आणि किस चड सांगताय.
वय हांव एक ल्हान गांवांत हांव गांवांत हांव आनी ल्हानपणे ते काली रस्ते नातले आनी लक्षले शेर हांवें सांगले पयले दोन मैलां पयस आनी ते वचोंक चलोन वसाचे आनी रान आसले निमती मस्त दीव जाला आनी कोटोंदऱ्यांनी सरोप घरा सेरे केदाळाय आसतले सुणी आसले निमती आमकां गोत्तो सरोप आयला म्हणून नातले तेय गोत्त ना. हांव इस्कॉलाक गेल्लो प्रायमरी घरच्या देगेन ते एक पोरणे इस्कॉल देडशे वर्सां हांव येतना त्या इस्कॉला देडशे वर्सां जाल्यात आनी कितले लगभग पन्नास साठ स्टुडंट त्या इस्कॉलांत पूण त्या इस्कॉलांत हांव मोस्ट क्वॉलिफायड मनीस भायर आयल्यात इंजिनियर्स डॉक्टर्स लॉयर्स चार्टर्ड अकाउंटंट्स पूण हायर प्रायमरीक आमी भायर वसाचे आनी पूण बसनाथ निमते चलोवन वसाचे ते हेजमाडीक वसाचे आनी ते मेरेर वसाचे आनी पावसे दिसांनी ते व्हडलें चॅलेंज आनी
बोट नातली
बोटीर वशियत पूण इस्कॉलाक
लागी आसना इस्ता
वसना ते मुलके वशियत बोटीर
पंपाळी नातली
पंपाळी आसले न्ही पंपाळेन माड
राऊंड माड
राऊंड माड
सरल्यार सकल
आनी सरल्यार सकल ते जाला म्हाका हांव पडला घेतले पटी ते कॉमन आनी एक दीस इस्कॉल पटी येताना सरांतरीचो पावस समरांत ऑक्टोबरांत ते हे घाल्ले खाले काट गेल्लो काट क्रॉस केल्लो मात्र काट ब्रेक झालो ते पुरा चॅलेंजींग एक्सपिरियन्स ल्हान आसतना आनी आमच्या गुड्यांनी पुरा काजू पलपणस पणस पुरो आसले ते खावन खुशयेन केदाळाय वचून काडी येत आनी खावी येत आमी शेत आमी शिकारी की वेतल्या बरे मास कोबोचे कोबोचे विविंग बर्ड ताचे मास म्हळ्यार बारीक बरे ताचे ताका दक्षिण कशें पावस दिसांनी बरो सिरांदरी पावस येजे हे पुरा सुकणी खूबच्या रुखार अशें बसतलीं माथ्यान सकयल घालून बसतलीं आमी हाचें धरचें आनी बॅगां घालचें ते उण्यार उणे 100 म्हणजे जाय जे आमी 500 जाणांक खावंक ल्हान एटलीस्ट 100 म्हणजे असल्यार
बरी रुचीक आसतले
बरी टेस्ट ताचे टेस्ट तूं केला काय ना आनी नयंत आमचे कलेन
खुबे केल्ले बरी
उदकां सुणी आनी वागळी आनी गुरु व्हडलो व्हडलो मसली त्या दिसांनी मास्टरी भरपूर मसली आतां ती कांय ना तें पुरा गेल्या आनी हांव रायल्यार हांवें पयलीं सांगलें तुमकां इस्कॉला वचोंक आमी नेणे दिगची वाट वचोन वचो लाबायचे पयशे दी वाट उलयचे पूण आमकां तें टायम घेता पळय
पयशे वाटेन लांब दिसता
मस्त टायम 5 किलोमिटर सॉरी 100 किलोमिटर आनी चलोन वयतले आमी ल्हान न्ही गे टायम घेता आनी पुरो जाता आमी काले करचे चड्डी काडली माथ्या घाले आनी धांवल्या
माथे भिजल्यार येवणी चड्डी भिजोन वचो
भितर वचो आनी फाटी आयले मागीर मामी पळयता चड्डी समास
वयल्या सायडीन गेल्लो
वयल्या सायडीन गेल्लो आमी शेतकरी शेतकारी आमकां मस्त काम सकाळी काम सांजेरी काम इस्कालो आसाचे पूण कामी करीचे गोठो दोयचे गोट्याक रेड्यांक कान घालीचे गाद्यांत रोंप घालीचे ते पुरो काम
आसा
घराकय शिकता इस्कॉलान शिकले मात
शिकलां हेक्टर तूं हें पुरा उलयताना म्हाकाय उडास येता आमच्या व्हडली मांयगर आमी मेयांत येताना पावसी आसतालो त्या दाळे एके पटी आनी आमी गाद्यांत उरले पुरा कामाचे येताना तांचे वटेन येचारले आनी तांणी पुरा कोंगे धरचे कासोव नुस्तू बारी ते दाळ आमकां तें पुरा ओडलें मागीर मम्मी आनी कोंग्याचे आनी पुरा कडी करताली बारी बरे रूस जाताली
आमकां खुबे काडचे म्हळ्यार बास्केट ऑफ फुल
तशें पूण आमी कुलशेकर टावन आमकां तितले कांय ओडले प्रोब्लेम नातले पूण कांय ओडले सवलती नातल्यो फेसिलिटीज आनी कांय नातल्यो आनी सेक्रेटरी सोलोन येताले आमी घरा दनपरा जेवन जेवंक येताले मम्मी घरांत आसताली एकली घर सांबाळटाली कितें म्हळ्यार डॅडी आर्मींत आसलो आनी पुरा बरें सकाळींचे ब्रेकफास्ट दनपरा रांदप आनी बरें रांदून आनी पुरा दवरताली पूण म्हजो धाकटो भाऊ जल्माले उपरांत तिका आर्थरायटीस सुरू जाले ताचे उपरांत ती मस्त कश्टाली सकाळीं उठोंक आनी पुरा बारीक आसताले तिका आनी हांव ल्हान आसली जाल्यार तिका हेल्प करूंक हांव सकाळीं उठोन च्या करतालीं आयदनां धुतालीं जाल झाडटालीं आनी ताचे उपरांत पुरा कर इस्कॉलाक धांवचे मागीर ते प्रवणी आसले मागीर सेंट एन्साक हायस्कुलाक सेंट एन्स पडले आनी तुका रुजाय मसर बसार वसाचे बसार गड दी सांगची नाका पूण जाल्यार आमी ल्हान पळय कशें इडांत हें कर म्हणून एके पटी बसाच्या मेटार रावन आमी गेल्या पूण ते परत चिंता ना पातयोंक जायना आमी कशे दीस काडल्यात म्हणून पूण बस सकाळी बस स्टेट बँक मुसार येताली पूण स्ट्रायक आनी आसल्या वेळार आमची गत पाड कित्याक म्हण सांगल्यार रुजाय तावन घरा कल्पानी मुसार सोलोंक येवंक 100 किलोमिटर म्हणी आसात आनी ते घरा कालीत चलचे न्ही ताचे उपरांत मोदे मोदे ये पुरा काली पोली थोडे बस उलपावन घालतात टायरा उलपावन घालची लढाय करचे ते पुरा म्हणटा ना आपले मस्त आनी मम्मी आमी घरा पावता मुसार तिका यु नो ती राखून रावताली गटी कडे तशे पर थोडे आसले आमकां कश्ट पूण आमचे शेजारची आमी पर बरे मोगान आसल्या तीन फॅमिली आसली आमी क्रिस्तांवचींत आमी सर्तावन सगळ्यांनी ओट्टूक येताल्या जायती कार्यक्रम आसताली इगर्जींत फॅन्सी फेट नाटक विल्फी नायटाक आनी पुरा ओट्टूक येताले आमी मागीर आनी एक व्हडले आवटींग म्हण सांगल्यार सर्कस विनस सर्कस भारत सर्कस आनी येताना व्हडलो ग्रुप करण्याचे आनी आमकां भुरग्यांक आनीकय संतोश म्हण सांगल्यार आमकां आयस्क्रीम मेळटा म्हणून तशें आनी एक मम्मीचे आनी एक आले म्हण सांगल्यार म्हयन्याक 2 पटी ती हांपण कटायताली बाजार ये मार्केट ये पुरा हाडूंक वस्तू घराक जाय जाल्यो 1 पटी म्हज्या भावाक व्हरून येताली 1 पटी म्हाका व्हरून येताली आनी आमकां बारीक कशी म्हळ्यार 1 पटी हांपण कटायताना कृष्णा भावान हांव वसोन आमकां बरें दनपारांचे काले मसाला डोसा आनी गोळी भाजे वडा सांबार पुरा मेळटाले खावंक तशें आमी पुरा राखून रावचे मम्मी केदाळ हांपण कटया म्हणटा म्हणून तशें ती पुरा आमची ल्हानपणाची काणी
म्हाका इस्कॉल चड पयस नातले घरा था तुम्ही एक दोन किलोमीटर मात असले दन परांजी ओम कम घर येतलो मुडली मागे काले निकर दोर चली रेडी पांच मिनट तानी जेवल्या आणि परतून धावल्या मागीर इस्कालांत मोदे आमकां सगळो दीस इस्काल आसले त्या सगळो दीस इस्कालांत दन परां जेवन जाल्या उपरांत आमी पुरो खेळटाले कबड्डी खोखो फुटबॉल
क्रिकेट
क्रिकेट सब सगळ्या कडेन कळले नाल्यार कळ गेम खेळटाल्या तें जाल्या उपरांत सांजेर परतून खेळूंक आसले खेळून जाल्या उपरांत मुस्तायकीक तांबडी जाल्या उपरांत मात घरा पावले ताच्या पयलीं घरा पावूंक ना सगळ्या कडेन कळले नाल्यार
रातीक दिसाना मुस्तायकी काळी जाली
तांबडी जाल्ली मुस्तायकी दिसाना कांड उळोवंक घालचे आनी दुसऱ्या पॅन्ट आनी शर्ट घालचे इस्कालाचे पयलीं आमकां मस्त काम आलें घरा म्हळ्यार इताल आसलें पळय तातूंत इतालाक पुरा उदक घालूंक आलें माडांक उदक घालूंक आलें
कितले माड आसले
पंचवीस माड आसले ताचे उपरांत आमकां तातलो वॉटर सप्लाय नातली पायप सप्लाय नातली बांयचे उदक काडून नाणयेक उदक घालूंक आसले
लाटो आसलो की पुल्ली आसली
लाटो आसलो तातूंत कॉम्पिटिशन आसलें कोण पयलो उदक कोळसो घालून येता कोण लाटो ओडटा भाव भाव मध्ये कॉम्पिटिशन मस्त आसलें आमचें आमची आई व्हडली मागीर दुसरें आमकां पोळी करतली ती पोळी करच्यान बारी एक्सपर्ट सान्नां आपां तर एका विकेंडाक काले नाल्या मुटली लाताड खंयचे खंयचे पुरो आसले मांडास माणी हे पुरो आतां उडास येता व्हडली मागीरची माणी घेतली खूब रुचीक आसली आपां इतली रुचीक आतां कोण आतां तेतला आतां पुरो सकड पिटे रेडी मेळटात तेतला पुरो वाटो
वाटून
सगळें वाटून घाले व्हडली मांग सांगतली वाटून घाले आनी सकाळीं उठून चार वरां ताका मिक्स करूंक घाले ते सकाळीं उठोवंक घाले सकळांक उठोवंक उठारे उठारे म्हणून उठोवंक आसले आनी ताचे मदें सकळा पासून आणखी उडा आसा ती आल्याची दोस करून ते आल्याची दोस आल्याची दोस बारी बारी रुचीक ती
आता आतां आमी एक ब्रेक काणया कितें म्हण सांगला ते आनीक आल्याचे विशयन तुवें आतां सांगूंक आसा आमकां चड ताचे पयले एक ब्रेक आमी एक पद आयकया
मुतुरं तुझी सणवाई भुर्ग्यं कामका दैरती ताली सपना आमची जायती आसली Pontak pauji Uturan tuji Zanwai ji Purugyan kamka Dairdi tali
तुम्ही ऐकत आहात आयसो सुशगात दनपार प्रोग्राम. आमच्या संगत असा नीता हेक्टर आणि चेस्टर त्यांच्या कालच्या कडेविषयी उलयतात. चेस्टर तू म्हणताले आल्याची दोस करचे बारी एक आठ आले ना
तू आले आल्याची दोस करू आले एकदम हे नाव राईप जाईन नजो ताका काढचे त्याला उपरांत ताका सगळ्यांना क्लीन करूंक असेल आणि क्लीन केल्या उपरांत
कोसावंका
ते ताका स्पेशल एक इन्स्ट्रुमेंट ते हात पुरो उलपताले गन 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 जाल्यार बसून करूंक असले ती वडली मॅम सोडण्यातली आल्याचे जोस करनाशे बरी रुच केल्या उपरांत बरी रुचीक जाता ताच्यानी बरी आणि एक काणी आहा म्हजे कडेन आमकां एक आमी ल्हान आसतना ऑल्टर सर्वर आसले त्या ऑल्टर सर्वसांत आमकां केतला इश्टराक माद्रीं कडेन मिसर जार करूंक बसले गूड फ्रायडेच्या मिसा उपरांत आल्तार एकदम क्लीन करूंक
आसले
आमी आल्तार क्लीन केले आनी आल्तार क्लीन केल्या उपरांत आमचो फादर सालू आसलो तो कार्पेटीचेर उबे रावल्लो आनी आमकां म्हणालो वडा रे वडा रे आम्ही उगत रावले आणि दोन पिढी म्हणे तीन पिढी म्हणे
पादराबाईन
म्हणे वडा रे म्हणे आम्ही कार्पेट वळण सोडली पादराब शिकेल पण मागीर पादराबाक उकोल त्याच्या रुमाक वर बसून पातारो पादराब आमकां भेदले मातारो तो मोडलो मेलो गी ना गी उले ना वो त्याच्या उपरांत सगळे सामान आले घरा आयल्या उपरांत आमकां त्याच्या वयर आमचे वयर पप्पाचे मार ते आज उडास असा आणि की सकळांक हा सांगता ही कोवार म्हणजी केतलाय कोणी मेळल्या त्यातला ही काणी म्हणजी शेअर करता. आता तुझे शान काले हेक्टर
म्हणजे तो ल्हान असताना प्रायमरी हाय प्रायमरी घेतलो माय भूती देतली सद्दाय भूती वरचे दनपारा आणि दनपारा सुटी असा न्ही क्लासीक बिटवीन साडे बारा ते देड मशेर सुटी असतली हा बुद्धी कावन फ्रेंड वट्ट खेळचे एक दीस असे चल्ले तीन चार महिने एक दीस म्हजे भाव न पडले म्हाका हा खेळचे घरा मागीर पडले मार आणि माईक सांगले बाबान आज तुम त्या बुती ना ताणे घरा येजे दनपारा सुटी टायमार घरा येऊन जेवजे
साहेबा तितले सोलों कसं का परतो
दोन महिला वसंग दोन महिला फाटी
एक वरा भीतर ते घरा वसाजे
जेवजे ते तयार झाल्यावर झाले
तयार असतात हडे वराक घरा शेतकरी फूड जेवण एक या दोन वरात तयार जाता ते मास्टली येजे बाहेर तावून वाटेर येताना बोगरले आयल्यार एक वराक मास्टली असा नातल्या काय ना माईक आदें करतली आळ्यान वाटून दवरतली आनी शीत करून दवरतली कार्याक लागून हून शीत मागीर ते जिवे आळ्यान घालून शिताक खावचे
आनी
पट्टी धावचे बरें पनिशमेंट आतां असा उडास
आणि कोंबियो धरतले खंय तू
वय कोंबियो जोडले काम ते आम्ही सेरी वेट करतले त्या सेर येल्यार कोंबियो असा घरा 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 मास घरची कोंबी पळे भायर केंद्र काही मेळना ते
आमच्यो
काले आमच्या फाटल्यान व्हडलो गुडो मुखार बैल आणि कोंबी धावल्या सुरू जाता ते गत्ता आम्ही आता दरूंक
असा म्हणून
कोंबी धावंक सोडता ताच्या पट्टान धावचे धावचे उणे उणे गुडो चड ते तन सकबियो बैलार दो उने उने एक अर्धे वार दो जे पटलन
सही रहो ताली की
हां सही रहो ताली मुझे माई कुकिंग अंदर बारी
बारी
सही रंग कुक को मी को मी एन मुड ले में
ते तन सही रे मुन संगलार बारी एक मी मी दे ताले हमला इंपोर्टेंस मान दे ताले मी कोनी सही रे इलारी पो ये बुके नो सुनो
अरे मुझे माई कुकिंग अंदर बारी फास्ट के ते नाम दे ते ते करन ते पान पले करते ले
पूरा
चिकन इधरले
Mosaic Bapualo, Valencia. Ami Bombay down Kadaragel or Tangir visit Kartalia. Bapu Giraun Adla, Mambi Chagararotanapi. Tachi Kumbi Marchi style very different early. Darli and Marli see the Madagat.
Okay.
Saipa.
Mati tergum kita dulu, ani katrul.
Katrul lah, wey.
Makir, hunut kand galah?
Wey, main pakang galah.
Pakang galah. Pakang galah.
Am kapur gang pura pakang galah dong.
Ah, wey.
Tengkam.
Kuci galih kani, nita.
Muji kaniya mustasat Richard. Puni ek sanction zalayar am kata Oktober asamaino ata gawan pura dasra zalayat ay dolu. Tiap time aram keraja dasra ciraja. Ani ami pura we sangra kon rounce mustu we setale. Ani jakka madina yente pun punami rakon rounce waga cewesak. Waga cewes mun sangla sukade waga amrit paint katale te. Ani tangka tiek angon tanji. Tiek no me no dis musara sate. Ani sagleni garan garan usono thani नष्टे अनि आम को पैसा नंत ते आई का तमला तंचे बैंड एक तर डंडरा टटरा करता ना पड़े आम का एक कोली कुशी मनानी आम गेर हर एक पटे तमला दनियांगर मुनोन पुनो एक पहले एक दोन माते तले ते शंतां का एक दा पंची सूरपे दी ताली मम्मी मागेर मस्त जनानी वेस गालों सूर केले मागेर सकड़ें की पंची सूरपे कहीं ताऊं दी उन्चे देखो मम्मी मंटाली वेस आसो वही वोटले पड़े थे मागेर मम्मी वेस आई कताना मम्मी बितर बागिल बंद कर मम्मी बितर आमुन सांग मुनोन मागिर मम्मी भी तो एक दिन स्टेशन्त वेस आई लो अन्य आऊँ मुझे फ्रेंड अगर आले ऑड्री अन्य आऊँ एकदम क्लोज फ्रेंड्स मागिर वेस पड़े लो ये आम गिर जाऊँ ना पड़े मम्मी ना मगर आता कई मनी उसों ते तानी नस्चे पड़े जने उन तांचा पटला ना मी गेलिया दोगाई सक्कड़ी उरली बरगी दाउली मुना ना मी गेलिया का एक दोन घंटे आम्ही तांचा पटलान बोईला तो आनी कहीं ते येतात आम्ही तो मागिर आमक उडा सोला तर गरापटी कशेचे म्हणून वाट सुकल्या आणि आमक गुत्तू ना बोईला आणि प्रमाणून कशे सोदून खाण पोडून येंकरन कशे घरा पावल्या पण घरा पाहुच्या पहिले आमचं तो एक नेबर असा शेट्टी ताणे उसन मम्मी सांगले नीट आणि प्रा वेसाच्या पाटलान धावल्यात मम्मी बोडी खाणे रेडी रावल्या मम्मी बोडी तिका पळयच्या पळयतानंत म्हाका दूख आयलं हांवें सांगले मम्मी आमक गुत्तू नातले तशें म्हणून सॉरी आणि प्रा म्हणून मागीर थोडे मारी पडले पूण म्हणाली आणि मात वसो नजो आणि प्रा म्हणून तशें
मम्मीची बोडी म्हणटना म्हणजे आमकां आमचे पनिशमेंट म्हणजे मम्मीचे पनिशमेंट आमकां उडास आयलो आम्ही काले चूक केल्यार आम्ही भात घेऊन येतले आम्ही धावचे गुडाने मम्मी आमच्या पटल्यानीच धावतली आम्ही नेईत उठचे सिमकर न मम्मी पटल्यात सिमकर येऊन तेही बसतली शी वॉज स्विमिंग शी कुड डू एनिथिंग देन फायनली वॉट वी कांदे करते आम्ही दोणी पोंदा नेईत दगीर आम्ही दोणी दोन आडकन दोरता उदकांत पोंदा दोन उदकांत असल्यार वयर गॅप असता उदकाचे आम्ही भितर वसो न बोडी बद्दल भिवून भितर बसचे मागीर आम्ही सोदू सोदू न हय पूण घेनात घाता खंय दोले घेवन दी घरा येवन दीत म्हण घरा वचून बसतली बेत घेवन पूण घरा भूक लागतलो घरा वसाचे दिगे मागीर भार पडटास
पण ते बेत एक सगळ्याच्या
घरा
बेत सगळ्याच्या घरा आमच्या घरा बेत आले हर एका मोती पेस्ता की एक बेत आटलो पप्पा पण आम्ही ते मोंड उडयतले ते बेत गेले जाल्यार मागीर ते प्रमाण बेल्ट मेळटालो पप्पा पण आमच्या घरांत आहा पळय आमकां टू बेडरूम घर आहले आमचे ते राऊंड आहले मम्मी या सायडीक मार पडटा
पूण आमकां मस्त जागो आसलो
आमकां जागो नासलो
पूण ते फायदो ना मम्मी सोडिना तिंगे
म्हाका उडा आसा
हे नीटा वागाचो वेस आसा म्हाका नांव उडा आसलो पिली मुत्तप्पा ताका नावूच आसलें पिली मुत्तप्पा म्हणून ताचो सगळ्याच्यानी वेस्ट ताचो सगळ्याच्यानी बँड ताचे बँड एकदम ओढ आसले
आणि तुमगेर येतालो
आमगेर लास्ट आमगेर येतालो आणि आमगेर ताका एक बोतलो सरोय देऊन घाल
वेल ऑन दॅट नोट आणि त्या कानिया उपरांत आम्ही एक लहानशी एक कांतार ऐकाया कालची कोडी आल्फ्रेड रोझाची
माय म्हाका गुट लायताली आपली उंटयेन भोवोंक वरो म्हाका गोड्यांची गाडी येन माय म्हजी पळोवंक सोबीत दिसो साडयेन पांय बोरी पासो एक वेताली जोडयेन सदांच म्हाका वाडटाली कालचे कोडयेन कालचे कोडयेन शी तुय बोरें लागताले कुंडलां जेत जाल्यार ओदी क्रुजताले कुंडल्या बोगोर मोज्यान जेवंक जायनासले निस्तें कोणाक लावंक ना जाल्यार चलताले पांय म्हजो हें पळोवन म्हाका म्हणटालो काळजाराक पुता तुज्या पावस पडटलो उतरां आयकोन जुमो जमूर घडटालो परवा करून थोडी शितार सदांच घेतालो कालची फोडी पूण चोड करून त्या शितां फुडल्यान काडी व्हडलो जातोच बोमय येवंक दल्ली गाडी बोमय येवन हांव कुडाची चडलो शिडी कुडान पावतोच मेवली ना कालची फोडी बायचे मोजे बोमय एक कोटरी आसली सिर्वीस मेवतोच मायक रोखडीच बोमय हाडली येताना दोन कुंडली हाड म्हण चीट धाडली माये तो जिबेची मोजे रूच वाडली कालचे कोडयेची रूच साबार गोंयकारांक कुंडलांची जेवंक रूच गोंयच्या गांवकारांक कालची कोडी रूच हाडटा पेज जेवणारांक सोल्लो ओपन एर हॉलान घोर भितर काडलो पयल्याच नाचात कसलो गडगड मारलो आवय नाचता नाचता कसलो सायबा पावस पडलो गाजराक आयलो लोक म्हणोंक लागलो नवरो मिस्ता सदांच कुंडल्यान जेवतालो लोक पयता आसोंक मेवता जाल्यार रस्तो मायाच्या म्हयन्यान तो पावस पडलो नुस्तो पावसाच्या दिसांनी पावचे रूल पडटो पूण हांव कुंडल्यान जेवतालो म्हणून बोबाव बेश्टो असल्या आचारांची परवा थोडी रूच काडीन जो एक पावट लागत तर गोडी सगळ्यांक रुचता कालची सामाराची कोडी
फरान साडयो विकून भोंवता
बायकेर कर मगेल ना रायशी रोडा मगेल गांव मोसो म्योली आपूस आंबे विकूंक भोंवता
तांबडी साडी काशी बाय विचून काडी मार्शेलाची गिम्यान घालून फुगडी
बोणी घालून विकूंक ना आंब्यांची जोडी कशी तुजी वास देव घेवं आतां साडी
कोडी नाका साडी उदार भरा
धाको चोली
कोडिता फुडे सोरा
उदार घेयना वासू मास्तोरा विकी जोरी तोरा ना तो दुसरो उपाय आनी काडा बारा
संगा किंदा तू म्हजी उपाय करा लगीन जात साडयो गडयांच्यो गडयो नेसोन म्हगेले खारा
सांगता वासू भणी आमी सात जाण सगळ्या मोदे आवलान
झाले सत्यानासू एक पुरो तर म्हाका मारूंक घासू पाणी भरून नको मेवण्याची रासू मेवणीचे लग्नार फावजीचे भोगणार गळ्यान पडत फासू गिरा तुमचे मिलिट्रीच्या लष्कराचो पावूर
निवणे पडून तुमचो मिता भायर सरलो तूं
bo bigin chirun maso na kashi door.
Jodal maso ni de bata lagi mata favor.
Noku makal lagi na ni birada chi. So thana mi or na chi matyar wode. Aun shakahari bal brahmachari na ka masa je khade.
Cheli ubi ke loy polon rupne moje. Bole zalam bi yon atan don tir tuje.
Zoriya ta fullon sasna ngulon lagin karun mi urda chi. Brahmachari dravta maka na ka pota lofde so mi urda chi. Tujhe kusam sawai gunane che nore pati soro akwar uro laskar sapwa
che ave lan por sikl le then job dedi kanchein kaam karche uneni ani responsibility ami getel le ani odanche ai konche ani odank man deunche tempura ami sikl le yo कितनी कोशिश होंगी हमका वडनी काल संगल लें ते उत्तर फाइनल ऑफ कोर्स पोखरी करते ले मार करते ले पुन मागीर माई कड़े वाते ले
एक ही
सो
मोतिन काय राग दौर न तले आमी
काय राग दौर न तले अनि बॉक्सा ने आमी सीख लें कशे जी होचे लोकां वटो कोनी जाऊंगी ते लेसन आमी सीख लें अनि बिरांत ते आमच्या तन पयस केले कित्याक आमचे ते एनवायरमेंट ते आसले वातावरण ते आसले आणि आता दिसताना त्या एनवायरमेंटला आम्ही जियेला आता कई जीव येत वर्ल्ड संसारात कई वर्षी येत किती कधी येत आणि अनेक शिकले काल म्हणजे टीम वर्क बेसिकली फॅमिली आमच्या कुटुंबा वट्टू हरेकांनी मेळून काम करतले पूण आजिंत घरागेदारी आता चिंता आम्ही कसे सर्वाईव्ह झाले ते घरा पटल्यान आता वसूंक साधत ना ते आता असे रान झाला आणि त्या आम्ही काली पायांत वेतले आता चान्स ना
आणि
इंग्लिश मिडियम इस्कॉलान शिकिल्लो म्हाका एक मेस्त्री आसलो पांडू मेस्त्री ताणें दोन शब्द म्हाका सांगले फोकस एन्ड गोल ते आणखी म्हज्या मनांत गुंगोरतात आनी हो पांडू मेस्त्रीक लाय उडास येता खंयचेय करचे पयले तुका फोकस जायचे आनी ताका एक गोल जायचे त्या दोन प्रिंसिपलांत हांव म्हजे खंय खंय पावलां खंय थावन खंय पावलां पयलें हांव आयलो बोंबईंत बोंबई थावन गेल्लो मिडल इस्टाक थंय थावन आयलो न्युझिलँडाक आतां जाल्यार ही म्हज्या भुरग्यांक हांव तेंच सांगता दोन उतरांक केदाय उडास दवरा फोकस एन्ड गोल ही उतरांक केदलाय तुमच्या मनांत दवरा आनी ती दवरल्यार केदलाय तुका खंय जावन खंय पावंक साहेब पावताय तूं ही आनी आमच्या मदें एक कोट केदलाय आसा तो एक कोट फॅमिली मदें एक कोट फ्रेंड्सां मदें केदलाय एक कोट हे एक कोट आसल्यार खंय आमी कितें करूंक पाटी सरनाचो आतां तुमकां नीटा तुका तुजे वॉट इज युअर
वय म्हज्या हे जिनेंत हांवें आमी ल्हान थावन कशें व्हड जाल्या कश्टान व्हड जाल्या व्हडले कांय फेसिलिटीज नातले पूण जाल्यारय आमी इतले बरे कन शिकोन मँगलोर हांव मँगलोरूत ल्हान व्हड जाल्ली शिकोन ताच्या मागीर हांव गल्फाक गेली थंय हांवें बरें वावर केलें आतां हांगा येवन आमी बरें कन सेटल जाल्या तें पुरा हांवें म्हणचें जाल्यार आमच्या आवय बापायचे मागणें आनी तांचे बेसांव आनी आमी शिकिल्लीं तीं आमची बरी काले वॅल्यूज आनी प्रिंसिपल्स आमकां आमच्या आवय बापायनी दिलां आमच्या टिचरींनी दिलां आमकां आमी मुस्तुमान दिता आमच्या टिचरींक आमच्या पाद्री माद्रींक तेणी आमकां इतलें बरें कन वॉट केलां आनी आमकां हांगासर आमी आतां ह्या परगांवांत येवन इतलें बरेंकान आमी वावर करता. आमी म्हणचे म्हज्या भुरग्यांक तेंत सगळ्यांकी रिस्पेक्ट दिया. कोणीय वोट चड चड नात तुमचे वरनी आपणूंत वोट म्हणून आमी चिंतू नजो, पूण आमचे वरनी मोर नॉलेजेबल आसात म्हणून आमी चिंतीचे आनी तांचे सगळ्यांत धांवनी आमी शिकाचे. आमकां सगळ्यांत धांवनी एक लेसन मेळटा शिकूंक.
म्हज्या बापान म्हाका दोन उतरां सांगिल्लीं. म्हज्या बापान सांगिल्लें अर्ली टू बेड एन्ड अर्ली टू रायस मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी एन्ड वॉयस. देखून आज जाल्यार सकाळीं हांव विग्गी उडटा. म्हाका म्हजे मस्तू फ्रेंड म्हणटा तुका न्हीद पडना काल वॉट्सॅपार तूं गूड मॉर्निंग धाडटाय सकाळीं 5 वरार म्हणून. आणि दुसरे तांणी सांगिल्ले कितले कश्ट आसूं दी कितली तुजी मेहनत घाल्या शिवाय तुका काय मेळचें
ना.
आणि एक कोट गाय आमच्या घरांत एका टायमार 10 जाणां आसले, एक वन बेडरूम आनी किचनांत 10 जाणां आसले आमी रावतले, पूण ती एक कोट गाय ती एक सांगात आसली आमच्या सांगाता ती आताय जाल्यार म्हाका उड
आसता
ते ल्हानपणा असो. सो आनी म्हज्या पप्पा असो तो तुझ्या पांडू सरान सांगिल्ले भशेन आनी कितें म्हज्या पप्पा असो तूं उतार म्हाका सद्दां हांव म्हज्या भुरग्यांक सांगतना ती सगळीं जाणां आसतात थोडे फाटी हियर कम्स द डायलॉग अर्ली टू बेड अर्ली टू रायस.
हांव म्हणटा म्हज्या लाईफ कशें मोड जाले कठीण परिश्रम शिस्त आनी वडांक मान दॅट हॅज हेल्प्ड मी इन मोल्डिंग माय पर्सनॅलिटी.
रिचर्ड चेस्टर आणि हेक्टर बारीक कशी झाली तुमकां मेळून आणि आमच्या भुरग्या प्रायाच्यो थोड्यो खाणयो आणि गणितां आयकून संतोष जालो. आणि म्हज्यात जिणेंत घडिल्ल्यो थोड्यो संगती उडासाक येताना गांवचो आणि ल्हानपणाचो उडास ताजो जालो. गादे राजू जीवदाळ मरणेमिसो वेस येप्रो शब्द आयकताना आमची मनां खुशी जातात. आणि आता आई म्हाका मम्मीसो ताळो आयकता रांदचे कुडांतान बोबाट घालचे उदक आडगो जाल झाड पुता आंगडीतान तरी दाळ आणि पिया वाड येन ते म्हणून आणि सांजेर 7 वरां भितर घरा पावाजे म्हणून. हा कालची कडी हे कार्यक्रम आता हांगासर आखेर जाता. दर्शकांनो आणि आयकतल्यानो ही कालची कडी तुमकां रुसली गी तुमची अभिप्राय आयकूंक आम्ही अत्रेकताव. लेबर विकेंडाची रजा मजेदार जावं म्हणून मागता. आणि गरबो म्हणलो एक तियात्र असा नोव्हेंबरच्या 7 तारखेक त्यो टिकेट्यो काढूंक तुम्ही 4 तारखेक सॉरी नोव्हेंबरच्या 4 तारखेक फ्रीमेन्स बेयांत त्यो टिकेट्यो तुम्ही काढूंक विसरनाकात. आणि एक डॉक्टर APJ कलामान सांगिल्ले एक सांगणी असा ह्या संसारांत कोणी तितले ग्रेस्त नात आपले भुरगेपण फाटी हाडूंक काली इश्टांद्वारी त्यो घटना आणि घडयो ताजा जातात काय मोल दिनासतना हे ताणें सांगिल्ले. इंग्लिशान सांगचें जाल्यार नो वन इन दीस वर्ल्ड इज रिच इनफ टू बाय हीज ओन चायल्डहूड अँड यूथ बॅक ओनली फ्रेंड्स हेल्प टू रिक्रिएट दोज मोमेंट्स फ्रॉम टायम टू टायम एट नो कॉस्ट.
थँक्यू नीता. देव बरें करूं नीता, देव बरें करूं चेस्टर आनी देव बरें करूं हेक्टर हांगा आयिल्ल्याक आणि आमच्या आयकतल्याक आज ट्यून किन केल्ल्याक. देव बरें करू.
देव बरें करू.
पडता सरो सोड बाब सांगता सरो सोड भाऊ बोबाडता सरो सोड सोडूंक जायना बायल मागता सरो सोड भुरगी रडता सरो सोड पादरी सांगता सरो सोड सोडूंक जायना
त्या सोऱ्यांक कितें आसा त्या सोऱ्यांक कितें आसा त्या सोऱ्यांक कितें
आसा मजा मजा
त्या सोऱ्यांक कितें आसा त्या सोऱ्यांक कितें आसा त्या सोऱ्यांक कितें आसा
मजा
मजा
सातिल्लो बरो बरो म्हूण सेवल्लो दाक्षिणेक पियेल्लो मार्ग पडलो इलो इलो म्हूण साकिल्लो बरो बरो म्हूण सेवल्लो दाक्षिणेक पियेल्लो मार्ग पडलो पसरो कित्याक कसो सांगूंक कळाना इलो तरी मारल्या शिवाय न्हीद पडाना पसरो कित्याक कसो सांगूंक कळाना इलो तरी मारल्या शिवाय न्हीद पडाना सोडूंक हांव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो म्हजी पाठ सोडिना सोडूंक हांव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो म्हजी पाठ सोडिना